श्री गणेशाचे पूजन झालेले आहे. आता आपण गणपतीचे विसर्जन म्हणजे उत्तर पूजा कशी करायची ते समजून घेऊया. पूजकाने पूर्वी सांगितल्याप्रमाणे आचमन करावे. आता डोळ्यानं पाणी लावून घ्यावे. पूर्वोच्चरित वर्तमान एवं गुणविशेषेण विशिष्ट आयाम शुभपुण्यतिथौ. उजव्या हातात अक्षता घ्या. संकल्प झाल्यानंतर अक्षता आणि पाणी तांबणात सोडा. मम आत्मनः परमेश्वरात्म्या रूप सकलशास्त्र श्रुतिस्मृती पुराणोक्त फलप्राप्त्यर्थम आचरित श्री सिद्धिविनायकव्रतांगत्वेन आवाहित श्री उमामहेश्वरसहित सिद्धिविनायकदेवताप्रीत्यर्थम उत्तराराधनं करिष्ये. अक्षता आणि पाणी तांबणात सोडा. हात जोडा. आता श्री गणेशाची गंध, फुले, धूप, दीप आणि नैवेद्य या उपचाराने पंचोपचार पूजा करायची आहे. आता अनामिकेने देवांना गंध लावा. श्रीखंडम चंदनम दिव्यम गंधाढ्यम सुमनोहरम विलेपनम सुरश्रेष्ठ चंदनम प्रतिगृह्यताम उमामहेश्वर सहित श्री सिद्धिविनायकाय नमः. विलेपनार्थे चंदनम समर्पयामि. आता हळद आणि कुंकू श्री पार्वतीच्या चरणी वाहा. श्री उमायै नमः. हरिद्राम कुंकुमम समर्पयामि. सिंदूर वाहा. श्री उमायै नमः. श्री सिद्धिविनायकाय नमः. सिंदूरं समर्पयामि. आता पुष्प अर्पण करा. माल्यादीनी सुगंधीनी मालत्यादीनी वै प्रभो मया ऋतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यतां सेवन्तिका बकुलचम्पकपाटलाब्जैः पुन्नागजातिकरवीररसालपुष्पैः बिल्वप्रवालतुलसीदलमालतीभिः त्वां पूजयामि जगदीश्वरमे प्रसीद. उमामहेश्वरसहित श्रीसिद्धिविनायकाय नमः. ऋतुकालोद्भवपुष्पाणि समर्पयामि. महादेव आणि गौरी यांना तुळस अन बेलाचे पान वाहा. श्री उमामहेश्वराभ्यां नमः. तुलसीपत्रं बिल्वपत्रंच समर्पयामि. आता धूपदीप इत्यादी उपचार समर्पण करायचे आहेत. उदबत्ती घ्या. ती प्रज्वलित करा. मंत्र म्हणताना ती श्री गणेशाला ओवाळा. वनस्पतिरसोद्भूतो गंधाढ्यो गंध उत्तमः आघ्रेयः सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यताम. श्रीसिद्धिविनायकाय नमः. उमामहेश्वरसहित श्रीसिद्धिविनायकाय नमः. धूपं समर्पयामि. आता निरांजन घ्या. प्रज्वलित करा. मंत्र म्हणताना ते गणपतीला ओवाळा. आज्यंच वर्ती संयुक्तं वह्निना योजितं मया दीपं ग्रहाण देवेश त्रैलोक्यतिमिरापः भक्त्या दीपं प्रयच्छामि देवाय परमात्मने त्राहि मां निरयाद् घोराद् दीपोऽयं प्रतिगृह्यताम. उमामहेश्वरसहित श्रीसिद्धिविनायकाय नमः. दीपं समर्पयामि. निरांजन खाली ठेवा. उजव्या हातात तुळशीचे पान, बेलाचे पान आणि दुर्वा घ्या. त्यांच्यावर पाणी घाला. ते पाणी नैवेद्यावर शिंपडा. आपला डावा हात छातीवर ठेवा किंवा डाव्या हाताची बोटे दोन्ही डोळ्यावर ठेवा आणि आपल्या उजव्या हाताच्या बोटाने देवतेला त्या नैवेद्याचा गंध समर्पण करा. नैवेद्यं गृह्यतां देवं भक्तिं मे ह्यचलां कुरु इप्सितं मे वरं देहि परत्र च पराङ्गदिम्. शर्कराखण्डखाद्यानि दधिक्षीरघृतानि च आहारं भक्षभोज्यं च नैवेद्यं प्रतिगृह्यताम्. उमामहेश्वरसहित श्रीसिद्धिविनायकाय नमः. पुरतस्थापित मधुरनैवेद्यं निवेदयामि. प्राणायो नमः, अपानायो नमः, व्यानायो नमः, उदानायो नमः, समानायो नमः, ब्रह्मणे नमः. हातातील दुर्वा गणपतीच्या चरणी वहाव्या. बेलाचे पान, तुळशीचे पान महादेव आणि गौरी यांच्या चरणी वहावे. आता उजव्या हातावर पाणी घेऊन समर्पयामी म्हणताना ते पाणी तांबणात सोडावे. उमामहेश्वरसहित श्रीसिद्धिविनायकाय नमः. नैवेद्यं समर्पयामि, मध्येपानीयं समर्पयामि, उत्तरापोषणं समर्पयामि, हस्तप्रक्षालनं समर्पयामि, मुखप्रक्षालनं समर्पयामि. फुलाला गंध लावा आणि ते श्री सिद्धिविनायकाच्या चरणी वाहा. उमामहेश्वरसहित श्री सिद्धिविनायकाय नमः. करोद्वर्तनार्थे चंदनं समर्पयामि. आणि त्यानंतर श्री गणेशाला प्रार्थना करायची आहे. प्रार्थना झाल्यानंतर श्री गणेश मूर्तीवर मंत्रपूर्वक 3 वेळा अक्षता वाहून गणपतीची मूर्ती स्थानापासून थोडीशी हलवायची आहे. यांतु देवगणा सर्वे पूजामादाय पार्थिवात इष्टकाम प्रसिद्ध्यर्थं पुनरागमनाय च. अक्षता श्री गणपतीच्या चरणी वहा. मूर्ती थोडीशी हलवा. आवाहित श्री सिद्धिविनायक देवता विसर्जयामी. अशी कृती एकूण 3 वेळा करायची आहे. यांतु देवगणा सर्वे पूजामादाय पार्थिवात इष्टकाम प्रसिद्ध्यर्थं पुनरागमनाय च. आवाहित उमामहेश्वरसहित श्री सिद्धिविनायक देवता विसर्जयामि. यांतु देवगणा सर्वे पूजामादाय पार्थिवात इष्टकाम प्रसिद्ध्यर्थं पुनरागमनाय च. आवाहित उमामहेश्वरसहित श्री सिद्धिविनायक देवता विसर्जयामि. मूर्ती 3 वेळा हलवा. मंगलमूर्ती मोरया, मंगलमूर्ती मोरया, मंगलमूर्ती मोरया.